आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा. कुणबी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला उच्च न्यायालयाचा नकार. भुसावळ वर्धा आणि गोंदिया डोंगरगड दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका टाकायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 ॲपचं लोकार्पण. राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यातल्या एकंदर 68,69,753 हेक्टरवरच्या पिकांचं या पावसामुळे नुकसान झालं असून 29 जिल्ह्यांमधल्या 253 तालुक्यातल्या 2,059 मंडळातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात वार्ताहर परिषदेत हे जाहीर केलं. यापैकी जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे, त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत. जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे.
विहिरी, पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी तसंच घरं, दुकानं, गोठे, जनावरांचं नुकसान झालेल्यांनाही अर्थसहाय्य देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसंच खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई तर 3,00,000 रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देऊ अशी माहितीही त्यांनी दिली. दुष्काळाच्या तरतुदी इथंही लागू करून त्यानुसार कार्यवाही करू असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्याच्या सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदेतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करायच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यभरातल्या 424 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे धोरण राबवलं जाईल. महाराष्ट्र रत्न आणि दागिने धोरण 2025 सुद्धा या बैठकीत मंजूर झालं. सोनं, चांदीचे दागिने, हिरे, रत्न यांच्याशी निगडीत उद्योग व्यवसाय वाढीला यामुळे चालना मिळणार आहे. या क्षेत्रात 1,00,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 5,00,000 नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तुकडेबंदी अधिनियमाबद्दलच्या 1947 अधिनियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सहकारी सूतगिरण्यांना प्रति युनिट 3 रुपये वीज अनुदान सवलत लागू करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. स्वयंसेवी संस्थाद्वारे चालवण्यात येणाऱ्या विजा भज प्रवर्गातल्या विविध आश्रमशाळांमधल्या सुमारे 1,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजूर केली.
सरकारनं जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 5,00,000 रुपये द्यावेत, तसंच कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली. अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारनं केवळ 6,500 कोटी रुपये इतकीच मदत दिली असून बाकीचे पैसे वेगवेगळ्या योजनांचा भाग आहेत, त्यांचा समावेश पॅकेजमध्ये करून सरकारनं चलाखी केली असल्याची टीका किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी केली आहे. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं उत्तर द्यावं असे आदेश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं दिले. गेल्या 2 सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय जारी झाला होता. भुसावळ वर्धा, गोंदिया डोंगरगड यासह एकूण 894 किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकांच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यासाठी एकूण 24,634 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भुसावळ आणि वर्धा दरम्यानच्या 314 किलोमीटरच्या रेल्वेमार्गावरच्या 3रा आणि 4थ्या मार्गिकेला तसंच गोंदिया डोंगरागड या 84 किलोमीटरच्या रेल्वेमार्गावरच्या 4थ्या मार्गिकेला यात मंजुरी मिळाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत, याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल. डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. मुंबई मेट्रो 3 आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यान अखेरच्या टप्प्यातल्या मेट्रो सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे आरे कॉलनी, बीकेसी, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालय, विधानभवन मेट्रो मार्गिकेनं जोडले जाणार आहेत. मुंबई लोकल, मुंबई महानगर परिसरातल्या सर्व मेट्रो, मोनो, बेस्ट तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या बस सेवेचं तिकीट एकाच ऍपवरून काढता येणाऱ्या मुंबई वन ऍपचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. नागरिकांना विविध मेट्रो, बस, रेल्वे या मार्गानं टप्प्याटप्प्यानं प्रवास करायचा असेल तरी या सर्व प्रवासासाठी त्यांना स्वतंत्र तिकीटाऐवजी एकच तिकीट या ऍपद्वारे काढता येईल. आयटीआय आणि तंत्रनिकेतनमधल्या लघुकालीन अभ्यासक्रमांनाही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.
ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्यापासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. 9 ऑक्टोबर रोजी स्टार्मर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत ब्रिटन द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील. यावेळी दोन्ही नेते विविध उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करणार आहेत. लाभार्थ्यांना थेट मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची गेल्या 11 वर्षात 4,31,000 कोटी रुपयांची बचत झाली आणि लाभार्थ्यांची संख्या 16 पटींनं वाढल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. मुंबईत सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. गिफ्ट सिटीमधले परकीय चलनाचे व्यवहार तात्काळ पूर्ण व्हावेत यासाठीच्या नव्या यंत्रणेचं अनावरण त्यांनी केलं. यापूर्वी या व्यवहारांना 36 ते 54 तास लागत होते. ग्राहकांना सुरक्षितरित्या पैसे हस्तांतरित करता यावेत यासाठी सेबी आणि एनपीसीआय यांनी वैध यूपीआय आणि सेबी चेक सुविधा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. याअंतर्गत म्युच्युअल फंडांच्या यूपीआयमध्ये .mf तर शेअर दलालांच्या यूपीआयमध्ये .brk असणार आहे. माध्यम आणि मनोरंजन उद्योगात गेल्या 25 वर्षात झालेली प्रगती उल्लेखनीय आहे. 25,000 कोटी रुपयांवरून हा उद्योग 2,50,000 कोटी रुपयांवर गेला आहे अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली. मुंबईत रौप्य महोत्सवी फिक्की फ्रेम्सचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जगभरातल्या सिनेरसिकांना भुरळ घालणाऱ्या भारतीय चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला. फिक्की फ्रेम्स आणि मराठी चित्रपटांमधला संबंध वाढवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत दिलं. वेव्ज ओटीटी हा मंच सर्व प्रकारच्या भारतीय कंटेंटसाठी सर्वसमावेशक व्यासपीठ आहे अशी माहिती प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी दिली. एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. वेतनवाढ, महागाई भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना दिवाळीपूर्वी आंदोलन करणार होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात एसटी कामगार संघटनांसोबत बैठक झाली. त्यावेळी सरनाईक बोलत होते. कामगारांचे महागाई भत्ते, घरभाडे भत्ता आणि इतर थकीत भत्ते तसंच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन सरनाईक यांनी दिलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा. कुणबी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला उच्च न्यायालयाचा नकार. भुसावळ, वर्धा आणि गोंदिया डोंगरगड दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका टाकायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 ऍपचं लोकार्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.